तुळस मनुष्यासाठी ईश्वरातर्फे दिलेली स्वास्थ्य आणि समृद्धिकारक अमूल्य भेट आहे. म्हणून आपण सर्वांचं कर्तव्य आहे की तुळशी पूजन दिनाच्या माध्यमातून हिचा महिमा जनमानसापर्यंत पोहोचवावा. ज्या महिमावान सद्गुरुदेवांच्या परमकृपेनं आज आपल्याला हा संस्कृतीचा प्रसाद मिळाला आहे, अशा ब्रह्मनिष्ठ पूज्य संत श्री आशारामजी बापूंच्या श्रीचरणी आपणा सर्वांचे कोटी कोटी नमन, कोटी कोटी वंदन.